संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। मागच्या रविवार पासून आपण 13व्या अध्यायातल्या ज्ञेयाचं वर्णन संपून प्रकृती पुरुष विभागाला सुरुवात करणार असं म्हटलेलं होतं। मागचा रविवार याचा अर्थ मागच्या रविवारी आपली 3 तासाची ध्यानाची बैठक असल्यामुळं त्याच्या मागच्या रविवारी हे निरूपण झालेलं होतं। 13व्या अध्यायापासून खरं तर 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापासून ज्ञानकांड सुरू झालं असं मानलं जातं। त्यामुळं 13वा 14वा आणि 15वा हे 3 अध्याय हे ज्ञानकांडाचे अध्याय म्हणून समजले गेलेले आहेत। ज्ञानकांड याचा अर्थ जे कर्म उपासना या 2 कांडांमध्ये सांगितलेलं होतं आणि या 2 कांडांमध्ये कर्म आणि उपासना या 2 कांडांमधून अथवा 2 प्रकरणांमधून खरं म्हणजे जे प्राप्तव्य आहे ते ज्ञान। ज्ञानेश्वर महाराजांनी अज्ञान नाशू हे स्थळ तेणे मोक्षोपादान हे फळ या दोहीसी केवळ साधन ज्ञान आणि ज्ञानात एव तू कैवल्यम इति शास्त्रेषु डिंडी महा असं आचार्यांनी देखील म्हटलेलं आहे। ज्ञानानीच मोक्ष प्राप्त होतो, उपासना देखील ज्ञानाकरता आहे आणि कर्म देखील ज्ञानाकरता आहे। अंती हे सर्व ज्ञानप्रवण असलं पाहिजे, ज्ञानाकडं नेणारं असलं पाहिजे। असं असल्यामुळं 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत उपासनाकांड सांगितल्यानंतर या ज्ञानाचा निर्देश मात्र शांती असं भगवंतांनी केला। आपल्याला तो श्लोक माहिती आहे, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागः त्यागात शांती अनंतरम। म्हणून ज्ञान म्हणजे कोणती बौद्धिक गोष्ट अशी नसून शांती प्राप्त करणं हे ज्ञानाला प्राप्त झाल्याचं लक्षण असं भगवंतांनी सांगितलं। आणि 12व्या अध्यायापर्यंत जे परिपूर्ण जीवन भगवंतांनी सांगितलं त्या जीवनामध्ये ज्ञान विज्ञानात्मक भाव 7व्या 9व्या अध्यायामध्ये आलेला होता, तसंच कर्माचा भाग आलेला होता। 2र्या अध्यायामध्ये शुद्ध ज्ञानाचं निरूपण देखील आलेलं होतं आणि 6व्या अध्यायामध्ये 8व्या अध्यायामध्ये साधना आलेल्या होत्या। 10व्या 11व्या अध्यायामध्ये आणि 9व्या अध्यायामध्ये भक्तीचं प्रकरण आलेलं होतं। या सगळ्या जीवनाला भगवंत पूर्ण जीवन समजतात आणि अशा पूर्ण जीवनाची म्हणजे भक्ताची लक्षणं भगवंतांनी सांगितली। आता ज्ञानकांडामध्ये विशेष सांगायचं काय राहिलं, तर एवढा सगळा प्रयत्न केल्यानंतर ज्या शांतीला, ज्या समाधानाला, ज्या तृप्ततेला कोणीही एक व्यक्ती जाऊन मिळेल, ती शांती जर कायम टिकायची असेल, कायम टिकवायची असेल, तर अजून काही गोष्टींचा उलगडा होणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ शरीर म्हणजे आहे काय? शरीरामध्ये राहणारा जो आहे तो नक्की कोण आहे? आपल्या आणि इतरांच्या शरीरामध्ये, चेतन स्वरूपामध्ये, याचा आता निश्चय होणं आवश्यक आहे. शांतीपर्यंत आल्यानंतर एका विवरणानी हा निश्चयात्मक भाव निर्माण होणं हे भगवंत गरजेचं समजले. म्हणून भगवंतांनी या अध्यायामध्ये क्षेत्र या नावानी शरीराचं वर्णन केलं. त्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारची तत्व भरून आहेत, किती तत्व भरून आहेत असं वर्णन केलं. या क्षेत्रामध्येच वास करणारा पण क्षेत्रापेक्षा निराळा असा जो क्षेत्रज्ञ, त्याचं वर्णन केलं. हे वर्णन सातव्या अध्यायामध्ये जी अपराप्रकृती आणि पराप्रकृती त्याप्रमाणेच आहे. या सगळ्या गोष्टी एका क्रमाने थोड्याशा सांगितलेल्या आहेत याच्या आधी, तरी देखील या अधिक विस्ताराने 13व्या 14व्या आणि 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितल्या. त्याच्यातल्या गोष्टी म्हणजे क्षेत्र, क्षेत्रज्ञ, क्षेत्र म्हणजे शरीर, क्षेत्रज्ञ म्हणजे शरीरामध्ये वास करून राहणारा जाणीव रूप असा चेतन पुरुष. एवढं सांगितल्यावर भगवंतांनी या अध्यायामध्ये ज्ञानाची लक्षणं केली, ती आपण पाहिली. ज्ञान कोणत्या साधनांनी प्राप्त होतं हे याच्या आधी अंतरंग ज्ञानाची लक्षणं म्हणून त्याला म्हणता येईल. ध्यान आणि नाम या मुख्य साधना याच्या आधी भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. ज्ञान म्हणजे तसं कोणतंही निर्देशित करण्यासारखी वस्तू नसल्यामुळं, ज्ञान ही ठळक प्रगट होणारी गोष्ट नसल्यामुळं, कारण ज्ञान, माझं ज्ञान हे माझ्या बुद्धीमध्ये असेल, ते तुम्हाला दिसण्याची कोणतीही शक्यता नाही. असं असल्यामुळं ज्ञानाचं लक्षण करण्यासाठी म्हणून भगवंतांनी ज्ञानी पुरुषाच्या स्वभावाचं लक्षण केलं. ते अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतीही, आर्जवम या प्रकारांनी व्यक्त झालं. म्हणून क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान म्हणजे ज्ञानी पुरुषाची लक्षणं, आणि याच्या विपरीत म्हणून अज्ञानी पुरुषाची लक्षणं अशी भगवंतांनी सांगितली. आणि त्याच्यानंतर भगवंतांनी ज्ञेय म्हणजे काय याच्याविषयी सांगितलं. मागच्या वेळेला आपण ते पाहिलं. ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय. ज्ञेय याचा अर्थ एक प्रकारे ध्येय, एक प्रकारे वस्तुस्थिती, एक प्रकारे ज्याच्याशी समरस व्हायचं ज्ञानानी अशी स्थिती. हा जो 13वा 14वा आणि 15वा अध्याय आहे, ते तुलनेनी 12व्या अध्यायाच्या पुढचे हे 3 अध्याय समजून घ्यायला थोडेसे जड असे वाटतील. ज्ञेय हे क्षेत्रज्ञाचं परिशुद्ध असं स्वरूप आहे. क्षेत्रज्ञाला आपण आत्मरूप आहोत असं ज्ञान झाल्यानंतर आपलं स्वरूप ब्रह्म आहे असं समजल्यानंतर त्या क्षेत्रज्ञाची जी अनुभूती आहे त्या अनुभूतीला ज्ञेय असं म्हटलेलं आहे. आणि या ज्ञेयाचं मोठं बहारदार वर्णन मूळ भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे की हे ज्ञेय जाणल्याने तो अमृतत्वाला पोचतो, मोक्ष त्याला प्राप्त होतो. ते अनादि आहे, सर्वांच्या पलीकडचं असं आहे, ते सत ही नाही आणि असत ही नाही, कारण जे असत आहे त्याच्या सापेक्ष सत ही संज्ञा आली, ते आहे तसं आहे. या ज्ञेयाला सर्व बाजूनी हात पाय डोळे डोकी तोंड कान असे आहेत आणि तेच या लोकी सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. शुद्ध जाणीव स्वरूप असल्यामुळे त्या जाणीवेमध्ये इंद्रियांच्या सगळ्या क्रिया येतात, त्यामुळं त्या ज्ञेयाला हात पाय डोकी कान तोंड अशी आहेत असं म्हटलेलं आहे. शिवाय ते ज्ञेयच एक प्रकारे सर्वत्र भरून राहिलेलं असल्यामुळं आता मी बोलत असताना तुमच्या कानांमधून ज्ञेयच श्रवण करत आहे, तुमच्या डोळ्यांमधून माझ्याकडे ज्ञेयच पाहत आहे. तुमचे हात पाय डोळे सर्व इंद्रिय ही ज्ञेयाला असलेली अशीच इंद्रिय आहेत असं एक विलक्षण वर्णन ज्ञेयाच्या संदर्भामध्ये केलेलं आहे. सर्व इंद्रियांच्या गुणांचा आभास या ज्ञेयामध्येच आहे. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम, आणि असं असून देखील त्या ज्ञेयाला वस्तुतः कोणतंही इंद्रिय नाही. या ज्ञेयालाच तेजाचंही तेज असं म्हणतात. ज्योतिषाम अपि तत् ज्योतिही तमसहा परमुच्यते, आणि अंधकाराच्या पलीकडचं असं ते आहे. ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्याधिष्ठितम, जे जाणायचं ते म्हणजे ज्ञेय, जे जाणल्यानंतर जे होतं त्याचं वर्णन म्हणजे ज्ञान, आणि ज्ञानगम्य म्हणजे अशा ज्ञानानीच जे समजतं असं ज्ञेय असून ते सर्वांच्या हृदयामध्ये आहे. हृदि सर्वस्याधिष्ठितम, त्याचं अधिष्ठान वस्तुत हृदयात आहे. हृदयात म्हटल्यावर इथं चुकून ज्याला हृदय म्हणजे आपण शास्त्रीय परिभाषेमध्ये एक प्रकारचा पंप शरीराला रक्त पुरवठा करणारा, परमार्थाच्या परिभाषेतलं हृदय म्हणजे देखील हेच आहे, मस्तकाच्या प्रदेशामध्ये असणारं असं. इथपर्यंत ज्ञेय म्हणजे ब्रह्म किंवा क्षेत्रज्ञाचं जे परिशुद्ध रूप आहे त्याचं वर्णन करून झाल्यानंतर क्षेत्र तसंच ज्ञान आणि ज्ञेयासंबंधी जे यथार्थत्वानी सांगितलं ते जाणलं असताना माझा भक्त माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो असं विधान भगवंतांनी केलं. इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासतः मत भक्त एतत विज्ञाय मत भावायोपपद्यते, जो भक्त असेल तो भक्तच हेच जाणू शकतो असं म्हणून या ज्ञानकांडाचा सांधा आधीच्या सगळ्या अध्यायांशी जोडलेला आहे. माझा जो भक्त असेल तो भक्तच अशा प्रकारे जाणायला समर्थ होऊ शकतो. क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान अज्ञान ज्ञेय याचं निरूपण या अध्यायात इथपर्यंत संपलं. आता हेच क्षेत्र क्षेत्रज्ञ विषयक असं तत्वज्ञान सांख्यशास्त्राप्रमाणे प्रकृती पुरुष विवेकाच्या न्यायानी याच्या पुढं भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. जी सहा शास्त्र आहेत त्या सहा शास्त्रांमध्ये सांख्यशास्त्र हे एक महत्वाचं शास्त्र आहे. या शास्त्रांचे उद्गाते कपिल मुनी आहेत. या सांख्यशास्त्राप्रमाणे हे सगळं जगत प्रकृती आणि पुरुष या दोन तत्वांपासून निर्माण झालेलं आहे. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अत्यंत अनादी असे आहेत. त्यांचा आरंभ कधी झाला हे सांगता येत नाही. आणि दोन्हीही प्रकृती आणि पुरुष दोन्ही एकमेकांपासून अत्यंतिक स्वतंत्र वेगळे असे आहेत. ते स्वयंभू आहेत आणि अनादी आहेत, प्रकृती देखील आणि पुरुष देखील. असं कपिलांनी, भगवान कपिलांनी मत मांडलं. त्यांना भगवान कपिल असं म्हटलं जातं. हे जे मत आहे हे मत वेदांत्यांना मान्य नाही. आपण समजून घ्या की वेदांती याचा अर्थ व्यासांपासून चालत आलेलं तत्व, औपनिषदिक तत्व. उपनिषदांनी म्हणजे वेदांच्या अखेरीला जे शुद्ध ज्ञान म्हणून सांगितलं गेलं ऋषींनी उपनिषदांमध्ये, आणि ते ज्ञान अनेक ऋषींपैकी व्यासांनी ग्राह्य धरून एक वेदांती तत्वज्ञान निर्माण केलं, जे होतच आधीच उपनिषदात होतं. आणि भगवद्गीता देखील इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम वेदशास्त्रे वेदांना धरूनच पुढे सांगितली गेली, उपनिषदांना धरूनच पुढे सांगितली गेली. भगवंतांनी देखील व्यासांची जी मतं होती तीच ग्राह्य धरून त्याप्रमाणे हे सर्व सांगितलेलं आहे असं गीतेमध्ये समक्ष म्हटलेलं आहे. वेदांत्यांना हे कपिलांचं म्हणणं मान्य नाहीये की प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत, स्वयंभू आहेत, स्वतंत्र आहेत. आणि भगवद्गीता ही वेदांत्यांना अनुसरून सांगितलेली असल्यामुळं भगवान कृष्णांनी आणि भगवान व्यासांनी ती एकत्रित बांधलेली असल्यामुळं, गुंफलेली असल्यामुळं सांख्यांच्या मताप्रमाणे प्रकृती आणि पुरुष ही दोन स्वतंत्र तत्व आहेत असं गीताशास्त्र मानत नाही. गीताशास्त्र असं मानतं की एकाच परमेश्वराची ही कनिष्ठ आणि श्रेष्ठ अशी दोन रूपं आहेत, प्रकृती आणि पुरुष. ही प्रकृती आणि पुरुषाच्या परस्पर संबंधाचं वर्णन भगवद्गीतेनी सांख्यशास्त्राप्रमाणे केलेलं आहे, तरी देखील आणि जे वेदांत्यांना देखील मान्य नाही असं सांख्यशास्त्र भगवद्गीतेमध्ये उच्चारलं गेलेलं आहे. सांख्यशास्त्रामध्ये ज्याला पुरुष असं म्हटलेलं आहे त्या पुरुषाला वेदांती परमात्मा म्हणतात असं भगवद्गीतेमध्ये सांगून सांख्यशास्त्र आणि वेदांत याची एक जोड भगवद्गीतेमध्ये घातलेली आहे. आणि तसं केलं, अशी जोड घातली, प्रकृती आणि पुरुष याच्यातला जो पुरुष आहे तो पुरुष म्हणजे परमात्मा, सांख्यशास्त्र परमात्मा मानत नाही. तो पुरुष म्हणजे परमात्मा आहे असं म्हटल्यामुळं जो प्रकृती पुरुष विचार भगवद्गीतेमध्ये मांडला गेलेला आहे तो आणि आधी मांडला गेलेला क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार याची संपूर्ण एकवाक्यता भगवद्गीतेमध्ये सिद्ध करून दाखवली. जे सांख्य आहेत, कपिलांचे अनुयायी आहेत, ते म्हणजे जणू वेदांताचे शत्रू आहेत असं मानून पुष्कळ वेदांती मंडळींनी सांख्य उपपत्ती आहे ती सर्वथा त्याज्य मानली. पण भगवद्गीतेमध्ये तसं न करता क्षेत्र क्षेत्रज्ञ हा विचार एकच विषय वेदांत दृष्ट्या क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या अंगानी आणि वेदांत्यांचं जे अद्वैत मत आहे ते अद्वैत मत न सोडता पण सांख्य दृष्टीने देखील प्रकृती पुरुष या न्यायाने सांगितलं. मी काय सांगतोय ते तुम्हाला फार लक्षपूर्वक ऐकायला लागेल. सगळंच तुम्हाला जे ऐकायला लागेल ते सोपं असं प्रत्येक वेळेला असेल असं नाही. कुठेतरी जे सांगितलं जातं त्या पातळीवर येऊन देखील काही गोष्टी समजून घेणं हे गरजेचं आहे. अशा प्रकारे वेदांत्यांच्या दृष्टीने क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार आणि वेदांत्यांचा अद्वैत विचार न सोडता प्रकृती पुरुष विचार असं प्रतिपादन करणारी भगवद्गीतेची ही समदृष्टी आहे. दोन शास्त्रांचा समन्वय घालण्याची अशी दृष्टी आहे. सांख्यांचा जो द्वैतवाद आहे तो द्वैतवाद भगवद्गीतेला मान्य नाही. तरी देखील या द्वैतवादाचाही संयुक्तिक असा जो भाग आहे त्याच्यातही काही संयुक्तिक भाग राहिला जो वेदांत्यांना अनुकूल आहे तो भगवंतांनी उचलला आणि तो आपल्याला अमान्य आहे असं जे सरसह वेदांती म्हणत होते ती गोष्ट अमान्य करून सांख्य तत्वज्ञान देखील भगवद्गीतेमध्ये समाविष्ट केलं. अशा प्रकारे सांख्यांची प्रकृती आणि पुरुष हे स्वतंत्र न मानता सांख्य मानतात त्याप्रमाणे ते एकाच परमात्म्यापासून झालेले आहेत असं सांगून प्रकृती आणि पुरुष या संकल्पनेवर सांख्यांच्या संकल्पनेवर परमात्म्याचं टोपण गीता नेहमीच ठेवतं असं लोकमान्यांनी म्हटलेलं आहे. भगवद्गीतेने परमात्मभावाचं टोपण प्रकृती आणि पुरुष या विचारावर नेहमी ठेवून दिलेलं आहे असं लोकमान्य म्हणतात. गीतेने सांगितलेला प्रकृती पुरुष विचार नेमका काय आहे आपण सगळे श्लोक न घेता पाहू कारण थोडासा कठीण विषय तुम्हाला वाटेल. खरं म्हणजे याच्यात कठीण काही नाहीये. हा जो प्रकृती पुरुष विचार भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे त्याची वैशिष्ट्ये अशी आहेत की प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत. जसं सांख्यांनी सांगितलं तसंच भगवद्गीता म्हणते की प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अत्यंतिक अनादी असे आहेत. ते अनादी असले तरी देखील एका परमेश्वराची ती श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी रूप आहेत. म्हणजे त्यांच्याही वर एक परमेश्वर आहे आणि परमेश्वरापासून पुरुष आणि प्रकृती हे अनादी चालत आलेले आहेत. त्याच्यापैकी प्रकृतीपासून पुढे विकार संभवतात आणि त्रिगुण संभवतात. प्रकृतीपासून विकार आणि त्रिगुण संभवतात म्हणून 14वा अध्याय निर्माण झाला. त्रिगुणांविषयी निरूपण करणं हे म्हणून क्रमप्राप्त ठरलं. म्हणून या अध्यायामधून 14वा अध्याय निष्पन्न झाला. प्रकृतीपासून जसे विकार आणि त्रिगुण निर्माण झाले तसं प्रकृतीमुळेच देह निर्माण झाला आणि इंद्रिय निर्माण झाली. त्यामुळे देहाचं आणि इंद्रियांचं जे कर्तृत्व आहे ते सगळं कर्तृत्व हे प्रकृतीचं कर्तृत्व आहे. आत्म्याचा त्याच्याशी काही संबंध नाही किंवा पुरुषाचा त्याच्याशी काही संबंध नाही. पुरुष केवळ आहे आणि प्रकृती काम करते असं भगवद्गीता सांगते. सुख दुःखाचं जे भोक्तृत्व आहे ते भोक्तृत्व वस्तुत आत्मा हा अत्यंत अलिप्त असताना, पुरुष हा अत्यंत अलिप्त असताना देखील आणि तो कोणत्याही कर्माचं कर्तृत्व आपल्याकडे न घेता देखील, म्हणजे तो करता नसून देखील सुख दुःखांचं भोक्तृत्व मात्र पुरुष आपल्यावर ओढवून घेतो. जो जीव आहे तो जीव मी सुखी मी दुःखी अशा प्रकारचा भाव ओढवून घेतो. असं असल्यामुळं वस्तुतः पुरुष म्हणजे परमात्मा असलेला जीवदशेला येतो, अज्ञान दशेला येतो. पुरुष अशा रीतीने प्रकृतीला वश झाल्यासारखा दिसतो, तो मी देह असं म्हणायला लागतो, मी इंद्रिय असं म्हणायला लागतो, मी म्हणजे बुद्धी मी म्हणजे मन असं तो मानायला लागतो. आणि तो एकूणच प्रकृतीलाच मी असं समजायला लागतो. अबोधामुळे प्रकृतीचं कर्तृत्व तो आपल्या स्वतःवर ओढवून घेतो. मी पुण्य करणार आहे मी पाप करणार आहे अशा प्रकारे सत्व रज आणि तम या त्रिगुणांच्या संगतीमुळे संगामुळे तो शुभ अशुभ अशा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये कायमचा सापडतो. भगवद्गीता पुढे असं म्हणते की असा जन्म मरण रूप फेऱ्यात सापडलेला पुरुष नंतर मुक्त देखील होतो, म्हणजे मुळातच मुक्त असलेला नंतर परत मुक्त देखील होतो. तो कसा मुक्त होतो याचा क्रम देखील या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. हा देहातील पुरुष जेव्हा स्वतः उपद्रष्टा म्हणजे प्रकृतीकडे अत्यंत अलिप्ततेने पाहणारा अनुमंता म्हणजे प्रकृतीच्या गुणकर्मांना अनुमती देणारा भरता म्हणजे कर्मामध्ये सहाय्य करणारा भोक्ता कर्मफलाची जबाबदारी उचलणारा महेश्वर सर्व सूत्र चालवणारा आणि सर्वात शेवटी आपल्या स्वतःला परमात्मा असं जाणायला लागतो. उपद्रष्टा अनुमंताच भरता भोक्ता महेश्वरः परमात्मेती च अपि युक्तः देहेस्मिन् पुरुषः परः. या देहापासून अत्यंत पलीकडचा असा परमात्माच मी आहे अशा बोधावर देखील तो येऊ शकतो जेव्हा तो उपद्रष्टा होतो. प्रकृतीकडे अलिप्ततेने पाहण्याची कला जेव्हा तो संपादन करतो आणि अशी कला संपादन करून तो अनुमंता होतो, म्हणजे प्रकृतीला काय तिचं काय करायचं आहे ते करू देत असं म्हणतो, अलग राहून अलिप्त राहून. भरता म्हणजे प्रकृतीच्या बरोबर असल्यामुळे प्रकृतीच्या सगळ्या कर्मांना तो एक प्रकारे म्हणजे अप्रत्यक्षरित्या सहाय्यभूत देखील असतो आणि कर्मफलाची जबाबदारी देखील आपण उचलतो आहोत असं दाखवतो, पण प्रत्यक्षात तो उपद्रष्टा असा राहिल्यामुळे तो आपण सर्व सूत्र चालवणारा सूत्री आहोत अशा बोधावर येतो आणि आपण परमात्म स्वरूप आहोत अशा भावाला प्राप्त होतो. तो आपण म्हणजे पुरुष व प्रकृती तीन गुणांसह असलेली आपल्या स्वतःहून म्हणजे पुरुषाहून अत्यंत वेगळी अशा प्रकारे जाणतो आणि तो कसाही वागत असला तरी त्याला पुनर्जन्म घडत नाही. य एवं वेत्ति पुरुषम अशा प्रकारे परमात्म बोधाला प्राप्त झालेला असा पुरुष य एवं वेत्ति पुरुषम प्रकृतींच गुणैहि सह प्रकृतीसह आणि त्रिगुणांसह वर्तन करतो. सर्वथा वर्तमानोपी सर्व प्रकारे वर्तन करत असताना म्हणजे भोग भोगत असताना कर्म करत असताना सुख दुखाला प्राप्त झालेला आहे असं दिसत असताना देखील सर्वथा वर्तमानोपी नस भूयोभी जायते, त्याचं ते सर्वथा वर्तमानोपी हे केवळ वरवरचं असतं, म्हणजे जसं तांबड्या वेल्वेटवर जर स्फटिक ठेवला तर तो स्फटिक तांबडा आहे असं भासतं, पण स्वरूपाने तो मुळीच तो तांबडा रंग स्वीकारत नाही. तसा पुरुष बोध झालेला सर्व प्रकारे वर्तन करत असला तरी देखील तो आपण परमात्मा आहोत या भावामध्येच स्थित राहतो. असं असल्यामुळं पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू असे फेरे त्याला कदापि घडत नाहीत. अशा प्रकारे निरूपण करून पुढे आत्मदर्शनाचे यथाधिकार, म्हणजे जसे अधिकार आहेत तसे तीन उपाय भगवंतांनी या अध्यायामध्ये सांगितले. ध्यानेन आत्मनि पश्यंती केचित आत्मानम आत्मना अन्ये तु सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. त्याच्यातला पहिला पर्याय, पहिला उपाय हा ध्यानाचा उपाय सांगितला. आत्मप्रतिती करता भगवत गीतेनी याच्या आधीही कर्म सांगून झाल्यानंतर सर्वात प्रथम ध्यान सांगितलं, आणि या ठिकाणी देखील ज्ञानकांडामध्ये प्रकृती पुरुष विचार आणि त्याच्यातून ज्ञान प्राप्ती करण्याचे उपाय सांगत असताना पहिला उपाय ध्यानाचा सांगितला, ध्यानेन आत्मनि पश्यंती. दुसरा उपाय तत्व विचारणा केचित आत्मानम योग म्हटलेला आहे, त्याचा आणि या प्रकृती पुरुष विचाराचा मुळीच संबंध नाहीये. दुसरा उपाय जो तत्व विवरण किंवा तत्व विचारणा सांगितलेली आहे त्याच्यामध्ये अत्यंत शुद्ध आणि अग्रबुद्धीच्या साधकांची अशी ही वेदांतामध्ये सांगितलेली पहिली साधना आहे. काय म्हणतात त्याला, तत्वम पदार्थ चिंतनम. जे तत्वम पदार्थ आहे त्याचं चिंतन करणं आणि चिंतन करत करत तद्रूप होणं ही वेदांतामध्ये सांगितलेली पहिली साधना आहे, जी अग्रबुद्धीच्या आणि शुद्ध बुद्धीच्या अशा मंडळींना जमू शकते अशी. इतरांना ध्यान हीच पहिली साधना आहे आणि इतरे जन अनेक असल्यामुळं ध्यान ही इथं भगवद्गीतेने मात्र प्रथम साधना सांगितली. वेदांतांनी जरी तत्वम पदार्थ चिंतन सांगितली असली तरी भगवंतांनी ध्यानाचा उपाय हा पहिला सांगितलेला आहे आणि दुसरा तत्व विचार हा सांगितलेला आहे. तिसरा उपाय म्हणजे कर्मयोग. कर्मयोग आत्मज्ञानाला प्रत्यक्ष कारण होत नाही, कारण कर्म आत्मज्ञान हे कोणत्याही कर्माचं फलस्वरूप नाही, ते सिद्धच असल्यामुळं कर्मयोग हे आत्मज्ञानाचं प्रत्यक्ष कारण नाही. तर कर्मयोगाने चित्तशुद्धीद्वारा पर्यायाने आत्मज्ञानापर्यंत पोचण्याचा असा तो उपाय आहे. आणि याच्यानंतर भगवंतांनी अजून एक विलक्षण उपाय सांगितला. भगवंत म्हणतात की श्रद्धेने थोरांकडून अन्येतु एतत विज्ञाय श्रुत्वा अन्येभ्यः उपासते. जे गुरु आहेत, जे प्राप्त झालेले आहेत, अशा प्राप्त पुरुषांकडून श्रवण करून आणि जे आपण श्रवण करतो आहोत ती गोष्ट प्रमाण मानून त्याप्रमाणे जे उपासना करतात असे पुरुषही मृत्यू तरून पलीकडे जातात असं सांगितलं. अशा प्रकारे चार उपाय या ठिकाणी या पुरुषाला जाणण्यासाठी आणि पुरुषाशी तदाकार होण्यासाठी म्हणून सांगितले. या अध्यायाचा उपसंहार करताना म्हणजे श्लोक 26 ते 28, क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेकाचा परिणाम काय असायला हवा ते सांगितलेलं आहे. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचा संयोग जगतात पर्यायाने आपल्या देहात झालेला आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. सगळ्या जगतामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दुहेरी मसाल्यांनी काम चाललेलं आहे आणि आपल्या देहामध्ये देखील क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हेच एकत्र आलेले आहेत. या संयोगाच्या योगानी सर्व भूतांच्या ठिकाणी समत्वानी राहणारा अविनाशी असा परमेश्वर ओळखला पाहिजे. तो प्रथम स्वतःत ओळखता येतो आणि न्यायानी त्याच न्यायानी सर्वांमध्ये देखील ओळखता येतो. आणि असा सर्वाभूती भरून राहिलेला क्षेत्रज्ञ परमेश्वर ओळखून तो ओळखल्यामुळं उत्तम गतीला जाणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि उत्तम गतीला असा साधक जाऊ शकतो असं या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. श्लोक 29 आणि 30 याच्यामध्ये प्रकृती पुरुष विवेकाचा परिणाम काय घडावा हे सांगितलं. जसं क्षेत्र क्षेत्रज्ञ विचाराचा परिणाम काय घडावा हे आधी सांगितलं, तसं इथून पुढं प्रकृती पुरुष विवेकाचा परिणाम काय असावा. त्यांनी असं म्हटलं की सर्व कर्म प्रकृतीची आहेत आणि आत्मा अत्यंत अकर्ता आहे हे जाणलं पाहिजे. सर्व भूतमात्रांचा भिन्न भिन्न विस्तार हा एकापासून म्हणजे आत्म्यापासून झालेला आहे असे समजल्यामुळे ब्रह्मप्राप्ती होते. क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक आणि प्रकृती पुरुष विवेक यांचा एकत्रित परिणाम आणि त्या परिणामामुळं बोध कसा निर्माण होतो हे याच्या पुढे सांगितलं. आत्मा देहामध्ये राहतो आणि सर्व देहांमध्ये आत्मा राहतो. अनादि निर्गुण असा असल्यामुळं तो अकर्ता आणि बंधरहित असा असतो. आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ सर्व देहाला म्हणजे क्षेत्राला प्रकाशित करतो. आत्म्यामुळं डोळे कान नाक सर्व कर्मेंद्रिय सर्व ज्ञानेंद्रिय यांची पुरेपूर जाणीव आपल्याला होते. तो सर्व क्षेत्राला प्रकाशित करतो. अशा प्रकारे ज्ञानचक्षुनी म्हणजे ज्ञानरूप डोळ्यांनी क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्यामधील भेद आणि सर्व भूतांच्या प्रकृती भेदाला जो जाणून ओलांडतो म्हणजे परमात्म्याला प्राप्त होतो तो परब्रह्मापर्यंत जातो. क्षेत्र क्षेत्रज्ञयोहो एवं अंतरम ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षंच ये विदुः यान्ति ते परम. ज्ञानरूप नेत्रांनी क्षेत्र क्षेत्रज्ञ यांच्यामधला भेद आणि सर्व भूतांच्या प्रकृतींमधला भेद आणि त्यांच्या ठिकाणी असणारा अविनाशी असा पुरुष परमात्मा जो जाणतो तो क्षेत्राला अथवा प्रकृतीला पूर्णपणाने ओलांडतो आणि आत्म्याला प्राप्त होतो, परमात्मबोधाला प्राप्त होतो आणि तो मी परब्रह्म अशा बोधापर्यंत जातो. असा हा शेवटचा श्लोक म्हणजे या सर्व तत्वज्ञानाची फलश्रुती सांगून या अध्यायाचा समारोप भगवंतांनी केलेला आहे. आपण पाहिलं की प्रकृतीचे जे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये त्रिगुण प्रकृतीपासून निर्माण झाले असं विधान 13व्या अध्यायामध्ये केल्यामुळं त्याच्या पाठोपाठ 14व्या अध्यायामध्ये त्रिगुणांचा जो पसारा आहे त्याचं वर्णन भगवंतांनी केलं आणि त्रिगुणातीत कसं व्हायचं, त्रिगुणांच्या पलीकडे कसं जायचं याचंही विवरण 14व्या अध्यायामध्ये केलं. हा 14वा अध्याय आपण पुढच्या रविवारी बघूया. हरिओम. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर देव भगवंत ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम् ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ की जय। सब संतन की जय। जय रघुनाथ।